रंगी रंगना त्रिरंगा एकजारा अवधारंग एकजारा रंगी रंगला त्रिरंग रंगी रंगला त्रिरंग नाही भेदा देते अवधारंग एकजारा अवधारंग एकजारा रंगी रंगला त्रिरंग देही असो निवी देही सदा समाधीत माही अवधारंग एकजारा अवधारंग एकजारा रंगी रंगला त्रिरंग रंगी रंगला त्रिरंग पागते पागणी गेले दूरी म्हणे सोखियाची अवधारंग एकजारा अवधारंग एकजारा रंगी रंगला त्रिरंग रंगी रंगला त्रिरंग
आपल्या मनामध्ये जे प्रश्न असतात ते आपोआप नाहीसे होऊन जातात. तरी देखील सत्संगाचा कार्यक्रम आहे, प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आहे. याच्यामध्ये स्वामीजी म्हणजे कसं आपल्याकडून प्रश्न अपेक्षित आहेत आणि सगळ्या परमार्थ मार्गाचा जर एक ग्रंथाचा जर आपण विचार केला तर गुरु शिष्यांचा संवाद असं त्या ग्रंथांचं स्वरूप आहे. जसं भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने श्रीकृष्णांना भगवंतांना प्रश्न विचारले, समर्थांनी देखील राजबोध जर संकलित केला तर त्यांना शिष्यांनी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरं अशा रूपानेच राजभोग देखील आहे. ग्रंथाचं सांगतानाच तिने सुरुवातीला सांगितलं गुरु शिष्यांचा संवाद येथे बोललेला निसर्ग भक्ती मार्ग. अजून देखील आपण काही प्रश्न लिहित असाल आपल्या ग्रंथाने लिहिलं नाही तरी उत्स्फूर्तपणे उभारून जरी विचारलं तरी सुद्धा हरकत नाही. स्वामीजी माझा प्रश्न श्रवणाबद्दल आहे. प्रवचनात श्रवण करत असताना तुम्ही जे सांगता ते आपल्याला जमत का याचा विचार केला जातो, हे योग्य आहे का? तसेच सत्संगात कोणी विचारलेला प्रश्न ऐकताना कधीकधी पूर्वी केलेल्या श्रवणामुळे उत्तराची सहजच मनात चिंता होते, हे अयोग्य वाटते, पण असे होऊ नये म्हणून काय करावे हे कृपा करून सांगावे. तसेच उत्तम श्रवण कसे करावे याचे मार्गदर्शन व्हावे. खूप चांगला असा हा प्रश्न विचारलेला आहे. समर्थनंतर परमार्थाचं मुख्य साधन जे आहे ते श्रवण म्हणून सांगितलेलं आहे. ऐक परमार्थाचे साधन जेणे म्हणजे समाधान ते तू जाणार श्रवण निश्चय असे श्रवणाबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे. श्रवण करत असताना काही अडथळे देखील येतात. जे अडथळे येतात त्या अडथळ्यातल्या एक सूक्ष्म असा अडथळा तो प्रश्नामध्ये त्यांनी विचारलेला आहे आणि तो दूर कसा करायचा असं विचारलेलं आहे. आपण जेव्हा श्रवणाला येतो सद्गुरूंकडून श्रवण करत असतो तेव्हा आपल्या ठिकाणी आपलं मन देखील उपस्थित असत आणि हे मन मनाचं स्वरूपच असं आहे की ते एकतर पुढे जातं किंवा एकतर मागे. संकल्प आणि विकल्प हे मनाचं स्वरूप आहे. ते पुढचा संकल्प करत असतं, भविष्य काळचा संकल्प करत असतं किंवा ते भूतकाळाचा. भूतकाळामध्ये स्मृतींच्या रूपाने आठवणींच्या रूपाने काही विचार त्याच्यामध्ये सतत उठत असतात आणि आपण ऐकत असताना नेमक्या या दोन गोष्टी जर घडायला लागल्या. त्यांनी जसं म्हणले की तुम्ही सांगता ते आपल्याला जमतं का मागचा विचार आहे. सद्गुरू सांगतायत, साधनं सांगतायत, नामाची समजा साधनं सांगत असतील, नाम कसं शांतपणे घ्यायचं, नाम कुठल्या बोधाने घ्यायचं असं सांगत असताना आपण नाम घेतो. हे नाम घेत असताना सद्गुरू सांगतात त्याप्रमाणे आपल्याला समाधान होतं का असं जर ते प्रश्न ते सांगत असताना जर आपल्या मनामध्ये विचार निर्माण झाला तर त्या विचारांच्या अंगाने मन त्या विचाराच्या मागे जातं आणि सद्गुरू जे सांगत असतात ते सुटलं, त्याच्यापासून आपण दूर जात. असं हा जो सूक्ष्म अडथळा आहे किंवा त्यांनी म्हणले की सत्संगामध्ये विचारलेला प्रश्न ऐकताना पूर्वी एखादा प्रश्न विचारलेला होता त्यांना सद्गुरूंनी असं उत्तर दिलं होतं असं ऐकत असताना नेमकं ते जे सांगत असतात ते निसटून जायची शक्यता. श्रवणामध्ये हा जो एक अर्थ आहे की आपण श्रवण करत असताना ही गोष्ट जर घडली
स्वामींनी उत्तर द्यायच्या आधीच आपण मनात उत्तर
प्रीकंडिशन होतो आपण. बरोबर, आपण काही प्रीकंडिशन होतो की हा प्रश्न विचारलेला आहे तर अशा तऱ्हेचं उत्तर यावं असं देखील आपल्या मनामध्ये येतं. तर येऊन जात पण हे जे आहे ह्या विचारामागे मन गेल्यामुळे ते जे सांगत असतात त्याच्यापासून आपण जातो. हा अडथळा कसा दूर करावा ते त्याच्याविषयी आपण म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीने आपण पाहतो. समर्थांनी त्यांचं आत्माराम म्हणून जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये श्रवण कसं करावं ते सांगितलेलं आहे. ते म्हणतात की चातक पक्षी वरीच्या वरी चाचू बसून हिंबुटारली जळ अवघेचे अवघेचे भूमन जायचे. असं म्हणतात की कवी कल्पनेतला चातक हा जो पक्षी आहे तो चातक पक्षी काय करतो, तो भूमीवरच असलेलं पाणी जे असतं साठवलेलं कुठेला असतं ते तो फिट नाही, तर त्याला थेट मेघातून जो थेंब पडतो तो तोच पसरून तो ते पाणी घेतो आणि त्याच्यावर तो त्याची तहान मागतो. तो इतर कुठलंही धरण पीत नाही अशी कमी कल्पना आहे. पण त्याच्याकरता समर्थांनी श्रवण कसं असावं त्याच्याकरता हे उदाहरण दिलेलं आहे की सद्गुरूंकडून शब्द एका तऱ्हेने आपण म्हणू की शब्द वर्षाव होतो आहे. त्यांच्या शब्दातून काय होत असेल तर ते शब्द बोधाचा वर्षाव होत असतो, बोध त्यामधून आपल्याला लाभत असतो. तर ते होत असताना इतर कुठेही लक्ष न देता त्याच्यावर पूर्ण एकाग्रता असावी, पूर्ण त्याच्या ठिकाणी आपण एकाग्र असावं. ते म्हणतात की त्यांचा शब्द वर्षाव होता असो नेहमी अव्यग्रता, श्रवणपूर्वी अर्थ सामावता मंदिर करावं. आता ही नंतरची गोष्ट बरोबर म्हणजे ऐकत असताना लगेच आपण मनन करू शकत नाही, तर शब्द ऐकत असताना ते जसेच्या तसे दाखवून येत. त्याच्यामध्ये आपण आपला कुठलाही विचार मिसळू नये आणि त्यानंतर ते झाल्यानंतर आपण घरी गेल्यानंतर काय सांगितलं स्वामीजींनी याचं आपण मनन करावं. ही गोष्ट बऱ्याच वेळेला राहून जाते. आपण ऐकतो पण ते ऐकलेल्याचं मन होत नाही. म्हणून समर्थांनी जो साक्षात्काराच्या साधनेचा जो श्रवण साधनेचा जो मार्ग सांगितलाय तो मार्ग असा सांगितलेला आहे की श्रवणापदीच मनन नसा, श्रवणापेक्षा मदन महत्वाचं आहे. पण श्रवणामध्ये खूप गोष्टी सांगितल्या जातात, गोष्टी सांगितल्या जातात, विनोद सांगितले जातात. बऱ्याच वेळेला मनावर विनोदामध्येच आपलं मन अडकून राहतं आणि त्यांना त्याच्या वाटून जे सांगायचं असतं ते बाजूला राहतं. म्हणून आपण शांतपणे बसून त्यांनी काय सांगितलं असतं जेव्हा मनन करतो तर त्याच्याकडे सार आपल्याला लक्षात येतं आणि सार लक्षात येणं याचा अर्थ त्यांनी जे सांगितलंय आपल्याला काय गमतं, आपल्याला काय करायचंय. त्याच्यात तू म्हणलेलं आहे की आपल्याला काय करायचंय हे आपल्याला कळतं. त्याला तात्पर्य श्रवण असं म्हणतात की नेमकं आपल्याला त्यांनी जे सांगितलं त्याच्यातून आपल्या जीवनाला आवश्यक, आपल्या साधनेला आवश्यक अशी कुठली गोष्ट आहे ते आपल्याला मननामुळे करतात आणि ते मनन केल्यानंतर मग त्या साधनेच्या अंगाने आपल्याला त्या आत्मवस्तूचं अनुसंधान ठेवायचंय, ज्याचं आपल्याला अखंड त्याचं स्मरण ठेवायचंय त्याचा ध्यास लागतो. श्रवणापरीचं मननसार मनने कळे सारासार निज ध्यासे साक्षात्कार नितंत्र वस्तू, तिथपर्यंत जायचं. श्रवणापासून ते साक्षात्कारापर्यंत असं आपल्याला जायचं आहे. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत आणि तुम्ही म्हणलेलंच की ही जी गोष्ट आहे की आधी सांगितलेलं आठवलं किंवा त्याच्यामध्ये लक्ष आपल्याला विचारित होणं, आपल्या एखाद्याने आपल्या विचाराचे भिंत उभी राहणं हे श्रवणामध्ये थोडेसे अडथळे आहेत. त्यामुळे ते ऐकत असताना पण श्रवण करत असताना अत्यंत एकाग्रतेने श्रवण करावं. स्वामीजींचं आपण जर डिपेज दिसू लागला, चरित्र जर पाचलं असेल, तर त्याच्यामुळे ते स्वामी माधवनंदन म्हणून कसं श्रवण करायचे त्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. की जगून ते सांगतायत ते केवळ माझ्या करता अशा यांनी ते ऐकलं. पूर्ण ते आपल्यामध्ये मूलभूत घेणं आणि मग ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्या साधनेमध्ये ते उतरवणं ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे. अर्थात याच्याकरता आपण त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि काही वेळेला असं होतं की आपण खूप श्रवण निरनिराळ्या व्यक्तींकडून करत असतो आणि त्याचे निरनिराळे विचार जे असतात ऐकलेले असतात, मग ते आधी त्यांनी सांगितलं आणि सद्गुरूंनी सांगतायत असे तुलनेचा भाग त्याच्यामध्ये निर्माण होतो. हा देखील एक प्रकारच्या श्रवण्याच्या मध्ये अडलाच आहे. स्वामी माधवनंदन सांगायचे की शक्यतो आपण इतर सद्गुरूंकडून आपल्याला श्रवण घडत असेल तर शक्यतो आपण इतर कुठे श्रवणाला जाऊच नाही. कारण असं होतं की ते सांगत असतात ते त्यांच्या मंडळीतून सांगत असतात, त्यांच्या भोवतीने श्रोतृ समुदाय असतो त्यांना ते एक्सेप्टेबल होत असत, त्यांना त्याच्यातून लाभ होत असतो. पण आपल्याला असं होतं की आपले सद्गुरू हे सांगतात हे सांगतात मग त्यांना वेळ जुळवणं आपल्याला अवघड आहे. आपली भूमिका जोपर्यंत स्थिर नाही तोपर्यंत निर्णय ठिकाणी खूप ठिकाणी श्रवण करणं हे एका तऱ्हेने आपल्या साधनेच्या दृष्टीने एक अडथळा आणि घटक असत आहे. त्यामुळे शक्यतो आपण आपल्या सद्गुरूंकडून श्रवण करावं, अत्यंत एकाग्रतेने करावं आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या विचारांची भिंती उभ्या करू नये आणि ते जे सांगतात त्याचं श्रद्धन करून त्याचा ध्यास घेऊन आपल्याला श्रवण साधनेमध्ये कसं पुढे जाता येईल अशा तरीने श्रवणाचा आपण अभ्यास.
कृपया कोबीचा अर्थ समजावून सांग. व लेसे रोप लागली द्वारी तयाचा वेगळू गेला. म्हणजे नसून ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या अभंगातलं अर्थ आहे. त्याचं सुप्रसिद्ध अभंग आहे मोगरा फुलला फुले वेचिता बकरू कडी असी आला. इवलेसे रोप लागी येते द्वारी दयाचा वेगू गेला गगना वेगळी. मनाची ए कुंती कुंती येला शेला बाप रखुमा देवी वरू विठ्ठली अर्पिला असं हा ज्ञानेश्वर महाराजांच्या तावडी कार्याच्या तृप्ततेचा अभंग समजला जातो. त्या तृप्ततेच स्वरूप त्याच्या मागची थोडीशी कहाणी जर आपण पाहिली तर आपल्या थोडं बहुत लक्षात येऊ शकेल, संपूर्ण लक्षात येणं अवघडच आहे. की ज्यांच्या वडिलांनी धर्मबाह्य वर्तन केलं म्हणून त्या काळात आईसह देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा सुनावली गेली आणि त्यांनी शास्त्र मान्य करून किंवा पंडितांचं म्हणणं मान्य करून ती शिक्षा स्वीकारली. त्यानंतर या चार भावंडांची अतिशय परवड झाली. यात मोठे असणारे आणि समजूतदार असणारे निवृत्तीनाथ यांनी उरलेल्या सगळ्या भावंडांचा प्रतिपाळ केला. तेही मोठे म्हणजे असं समजलं जातं की त्यांचं वय 12 असावं त्यावेळेला असं समजलं जातं. ते त्यांना घेऊन तीर्थयात्रेला गेले, त्र्यंबकेश्वरला गेले. तरी म्हणजे शिक्षेचं स्वरूप असं होतं की आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त स्वीकारावं आणि यांच्या मुलांशी कोणीही विवाह करू नये असं या शिक्षेचं स्वरूप होत. या आई वडिलांनी आई वडिलांची शिक्षा भोगावी आणि यांनी अशा प्रकारची त्या काळातल्या समजुतीप्रमाणे असणारी धर्मबाह्य किंवा पापात्मक प्रजा वाढूच नये म्हणून त्यांनी विवाह करू नये असं त्याचं स्वरूप होत. तिथं त्यांची आणि गहिनीनाथांची, निवृत्तीनाथांची आणि गहिनीनाथांची भेट झाली. तोपर्यंत गावाच्या बाहेर कशी बशी गुजराणं ही मंडळी करत होती. लहान वय आणि कुठला हट्ट असेल तर तो देखील भागवला जाण्याची कोणतीही शक्यता नव्हती. निवृत्तीनाथांना अनुग्रह झाल्यानंतर क्रमाने शांत झालेल्या निवृत्तीनाथांनी आपल्या उर्वरित भावंडांना अनुग्रह दिला. ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आल्यामुळं मुंज व्हावी असं वाटणं स्वाभाविक होतं की मुंज साधली होण्यासाठी महत् प्रयास करावे लागले आणि मुंज झाली ती त्यांचं अलौकिकत्व मान्य करून मुंज झाली. त्यांच्या ठिकाणी जी शक्ती प्रकट झाली त्यामुळं शास्त्री चकित झाले आणि हात जोडून म्हणाले की यांच्या समोर आम्ही काय निर्णय देणार म्हणून यांनी पूज करावी. तरी देखील त्यांची बहिष्कृततेची भावना तशीच होती समाजाची त्यांच्याबद्दल असणारी. निवृत्तीनाथांनी त्यांना जो अनुग्रह दिला कोटके गुरुमुखे उदयी जत दिसे हृदयी स्वयंभजी असे प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैसे याची असं ते स्वतःच म्हणतात. कोटकी गुरु मुखातून बाहेर पडणारी अक्षर पण प्रत्यक्षत हृदयामध्ये ते ज्ञान स्वयंभच असत ते निर्माण झालं ते आतूनच वृद्धिंगत पाहून. तसं सद्गुरूंनी हिमालयाचं रोप लागली आहे असं झालं. जी महावाक्य म्हटली जातात ती महावाक्य प्रत्यक्षात अगदी कमीत कमी शब्दाची असतात. जसं तत्वमसी हे महावाक्य 3 शब्दांचं आहे. त्याच्यात तत्वम म्हणजे ते परमात्मा तत्व तू एकरूपता साधण्यासाठी आहेस हा शब्द आहे. एवढंच एकरूपता दाखवण्यासाठी तिसरा शब्द वापरायला लागला. तसं सोहम अस्मी तोच मी आहे हे दाखवण्यासाठी अस्मी हा शब्द वापरायला लागला. नुसतं सोहम म्हटलं तरी चालेल, नुसतं तत्वम म्हटलं तरी चालेल. महावाक्य अतिशय छोटं पण फार मोठा अर्थ म्हणलेला. अशा महावाक्याच्या साह्याने सद्गुरूंनी उपदेश केला. तसं म्हटलं तर फार छोटं रोप लावलं. तेव्हा कल्पनाही केली नसेल त्यांना ज्ञान प्राप्त झालं. त्यांचा ज्ञानाचा त्यांच्या प्रबोधन शक्तीचा प्रभाव समाज मानसावर पडायला लागला. त्यांना बहिष्कृत जरी केलं गेलेलं होतं तरी देखील वारकऱ्यांमध्ये त्यांची उपवास व्हायला लागली. त्यांचा मोठेपणा अर्थात नंतर सर्वांनीच मान्य केला. संतांची माती आली अवतीभोवती जमा झाली एका भागवत धर्माची स्थापना झाली वारकरी पंथ निर्माण झाला युवनेचे रोप लाभी येते द्वारे तयाचा वेगू केला गगनावी आणि तेवढं तेवढं मोठं कार्य निर्माण झालं कल्पनाही केलेली नव्हती कधी मोगऱ्याला आलेला बहर जर तुम्ही पाहिला असेल तर किती कळ्या तुम्ही काढाल तुम्हाला आवडता येणार नाही इतका बहर मोगऱ्याचा जसा असतो तो एकदा फुलला फुले वेचिता तुम्ही जेवढी फुलं वेचता तयार झाली त्याच्यापेक्षा जास्त कळ्या असे ज्ञानेश्वर महाराजांनी काढलेले हे तृप्ततेचे उद्गार आहेत मनाची गुंफी गुंफी येला शेला शेला किंवा वस्त्र विणत असताना आडवा आणि उभा धागा अशा याने वस्त्र विणलं जातं हे जे वस्त्र विणलं गेलं मनरूपी शेला तो गोधानीच विणला गेला आणि तो विठ्ठलाला अर्पण करून ज्यांनी शेला विणण्याची कृती केली तो कृतार्थ झाला जर एवढंच असतं की विमलेचे रूप लाभिले द्वारी तयाचा मेनू गेला गगनावेळी तर गोष्ट समजू शकत होतो पण एवढं सगळं झाल्यानंतर हे ज्यांनी केलं हे ज्यांच्यामुळे झालं त्यांनी आपलं सगळं कर्तृत्व विठ्ठलाला अर्पण करून टाकलं त्यांनी आपल्या भक्तीची बरी सीमा काढली असायला अभंगाचा एकूण अर्थ आहे तुमचा प्रश्न सुरू नका ओम
तत्वम सोहम सहाय हा मंत्र इंद्रच का म्हणायचा अधिक वेळ का म्हणायचा नाही असा प्रश्न आहे आपल्या संप्रदायामध्ये अभिवादनाच्या वेळेला सद्गुरुजी मंत्रोपदेश करतात त्याचा उल्लेख त्यांनी या प्रश्नामध्ये केलेला आहे हा प्रश्न श्री हरी ना गोंदीकर नारायण ना गुंजेकर माहिती त्यांनी विचारलेला आहे पुरुष वर्गाला ओम तत्व सोहम सहा असा मंत्रोपदेश आणि मदिनी वर्गाला श्री तत्व सोहम सहा असा मंत्रोपदेश नाथ संप्रदायामध्ये दिला जातो आता स्वामीजींनी उल्लेख केला तसं हा महावाक्याचा उपदेश आहे महावाक्य याचा अर्थ ज्या वाक्यामध्ये जीव आणि शिव म्हणजे आपण आणि परमेश्वर परमात्मा यांचं ऐक्य ज्या वाक्यामध्ये सांगितलं जातं त्याला महावाक्य असं म्हणतात या मंत्रोपदेशामध्ये दोन महावाक्य उपनिषदातली गुंतलेली आहेत ही महावाक्य अशी आहेत की तत्व तत्वमसी हे एक महावाक्य आहे आणि सोहम असमी अशी दोन महावाक्य या मंत्रप्रदेशामध्ये आलेली आहेत पहिलं जे तत्वमसी जे महावाक्य आहे ते सद्गुरूने उपदेश करतात शिष्याला तो उपदेश त्या महावाक्यामध्ये आलेला तत्व तत् म्हणजे ते परमात्मा तत्व जे सच्चिदानंद स्वरूप आहे जे नित्य आहे जे शाश्वत आहे जे जन्ममरण रहित आहे जे चैतन्य स्वरूप आहे जे अनंत स्वरूप आहे ते परमात्मा तत्व सद्गुरु सांगतात की ते तुम्हीच तुझ्या स्वतःला देह मन बुद्धी जे समजतोस ते तू नसून तू ते परमात्मा तत्वच आहेस, ते तुझं मूळ स्वरूप आहे. अशा अंगाने तत्ववस्ती हा हे एक महावाक्य जे सद्गुरु उपदेश म्हणून शिष्याला सांगतात. हा उपदेश केल्यानंतर सद्गुरूंना शिष्याकडून देखील काही प्रतिसाद अपेक्षित असतो. नंतर स्वामीजी माधवराजे असं म्हणायचे की सद्गुरूंनी असं म्हटल्याबरोबर शिष्यांनी असा चेहरा करावा आम्ही कसले नव्हते, ते म्हणायचे बघा असं अपेक्षित नाही. आदरपूर्वक श्रद्धापूर्वक शिष्याने प्रतिसाद सद्गुरूंना द्यावा ही सोहम असं ते म्हणायचे. हे सोहम हे छाती पुढे काढून बोलण्याचं वाक्य नाहीये. श्रद्धापूर्वक सद्गुरू जे सांगतात की तुम्ही जो उपदेश करत आहात त्याच्यामध्ये पूर्ण श्रद्धा आहे, त्याच्यामध्ये पूर्ण विश्वास आहे. आणि तो माझा अनुभव नसला तरी तो तुमचा अनुभव आहे, तुमच्या मुखातून सप्रभव तुमच्या अनुभवासहित तुमच्या परिस्थितीसहित ते तुम्ही मला सांगता आहात आणि ते माझ्या चैतन्याला आज जाणवत आहे. आणि त्या योगाने मी आदराने श्रद्धापूर्वक तुम्हाला प्रतिसाद देतो की सो हंतोच मी आहे. आणि या गुरुग्रह देशामध्ये आणखी एक शेवटचं आहे की सहा. आपण सद्गुरूंनी सांगितलं तेच तू आहेस, आपण सांगितलं तोच मी आहे. म्हणून सद्गुरू सांगतात की तोच मी आहे असं तू म्हणतोय त्याच्यातलं मी देखील वास्तविक पाहता अस्तित्वात नाही, तरी परमात्मा तत्वच आहे. आणि ते परमात्मा तत्व सहा सहा हे आपल्याशी काही संबंध नाही. त्याचा एकदा मागे सोहळ्याच्या वेळामध्ये प्रश्न आला की तुम्ही सहा सहा म्हणता हे सहा काय कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत सहा, तर तसं नाही. संस्कृतमध्ये सहा हे काय असं तो परमात्मा. म्हणून अशा वेळी हे जे महावाक्य जे आहे आणि याची सुरुवात जी आहे की ओम ओम हे ब्रह्मनाम आहे. या ब्रह्मनामाने तो निर्गुण निराकार परमात्मा लक्षित होतो. हे निर्गुण निराकार परमात्म्यापासून हे विश्व निर्माण झाले. आपल्याला वाटतं की हे विश्व निर्माण झाले, आपण आपल्याला वाचत असतो पण वाचेल त्याचा निर्गुण निराकार परमात्म्यापासून आपण देखील निर्माण झालो. अशा गुणांनी सद्गुरू ते तत्व लक्षित करत असतात. भगिनी लोकांना मंत्रोपदेश देताना श्री हा शब्द वापरला जातो. श्री याचा अर्थ एक प्रकारे समृद्धी बरोबर आहे. स्त्री वर्गामध्ये विशेषत जी प्रपंचाविषयी संसाराविषयी एक प्रकारची प्रीती असते, स्त्रीच सर्व संसार चालवत असते. पुरुष नुसता सोफ्यापासून टीव्ही पाहत असतो, पेपर वाचत असतो. त्यामुळे स्त्रीच्या ठिकाणी हे जे तत्व आहे तेच परमात्मा तत्व, ज्या एका गुणांनी मंडित असं असलेलं आहे त्या परमात्मा तत्वालाच लक्षित करून सद्गुरु स्त्री वर्गांना भगिनी वर्गांना देखील सांगतात की तत्व तेच तुम्ही आहात. अशा अंगाने हा उपदेश आहे. त्याच्यामध्ये मुख्यतः महावाक्याचा उपदेश आहे. महावाक्य जे असतं त्याचा जप करायला सांगितलेलं नाही, त्याचा जप करायचा नाही, तर त्याचा विचार करायचा, त्याच्याविषयी आपल्याला चिंतन करायचं आहे. समर्थ असं म्हणतात की महावाक्य उपदेश झाला तरी त्याचा जपू नाही बोलला. तिथे तो विचाराची प्रेरणा पाहिजे साधने, त्याचा विचार करायचा, त्याच्याविषयी चिंतन करायचं आहे. म्हणून मुख्यतः प्रश्नाकडे म्हणतो की त्यांनी म्हणले की चिंता का म्हणायला सांगितलेलं आहे, तर महावाक्य तो जप करायचा नाही. नुसते जपाने समर्थ म्हणतात की त्याच्या जपे श्रमजी होत, त्याचं तुम्ही नुसतं सोहम सोहम तत्व करत असं तर तुम्ही नुसतं जप करत राहिला तर एका प्रकारे नुसतं वाढलेलं सीड होईल, त्याच्यातून बळ आपल्याला होणार नाही. तर तसं चिंतन करायचं आहे. थोडस जर आपण शास्त्रीय वेदने शिरलो तर हे चिंतन, या महावाक्याचं चिंतन कशा तऱ्हेने करायचं, असे शास्त्रीय शब्द आहे की भागज्ञान रक्षण याचं चिंतन करायचं आहे, किंवा जगत व जगत लक्षण अशी शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. आपल्याला जे सद्गुरु सांगतात की तेच तत्व तू आहेस, किंवा आपल्या बरोबर क्षमता साधितपणे येते की परमात्म तत्व सर्वज्ञ आहे. मी तर अल्पज्ञ आहे, माझ्या ठिकाणचं जे ज्ञान आहे ते अल्प आहे आणि तो तर सर्वज्ञ आहे. तर म्हणजे दोन एक कसं होतील? ते परमात्मा तत्व जे आहे ते सर्व व्यापक आहे, सर्व ठिकाणी व्यापून आहे, आत बाहेर व्यापून आहे. आणि माझ्या दृष्टीने मी जो विचार केला, तुम्ही पृथ्वीच्या देहापुरतं संकुचित झालेला आहे, मी संकुचित आहे आणि तो तर व्यापक आहे, सर्व व्यापक आहे. तुम्ही हिचं ऐक्य कसं होणार? तुम्ही सर्व सृष्टी निर्माण केली, सर्व सृष्टीचे व्यवहार तो करतो आहे, सर्व सृष्टीचं भरण पोषण तो करतो आहे. माझे सगळे ग्रह गोण जे आहेत ते त्याच्या शक्तीने फिरत आहे. अगदी हत्तीसरणा मोठा ग्रह देखील त्याच्या आतमध्ये असलेल्या परमात्म तत्वामुळे तो चालतो आहे. असा तो सर्व शक्तीमध्ये असणार आहे, तो जर मी असेल, मी तर अल्पशक्तीमध्ये आहे, माझी शक्ती अल्प आहे. जरी कोणा सांगितलं की जरा 20-25 किलोचं पोत आहे धान्याचं उचलतात नाही हो, आम्हाला आलेली ते उचलत नाही एवढं, अल्पशक्ती म्हणा आपण. म्हणून तुला ऐकत असतो याचा विचार करायला लागतो की त्याच्यातलं जे मूळ जे सचित आणि आनंद हे जे मूळ लक्षण आहे त्या तत्वाच्या अंगाने आपण एकरूप आहोत, आनंद स्वरूपाच्या अंगाने आपण एकरूप आहोत. काही गोष्टी सोडून द्यायच्या, आपल्या ठिकाणचं अल्पशक्तित्व, अल्पज्ञत्व, संकुचित्व आपल्या ठिकाणचं सोडून द्यायचं, परमेश्वर तत्वाच्या ठिकाणच्या सर्व व्यापकत्व, सर्वज्ञत्व या गोष्टी सोडायच्या, आणि त्याच्या ठिकाणचं आनंद स्वरूपत्व आहे, अविनाशित्व आहे, चैतन्यत्व आहे, त्या अंगाने आपण एकरूप आहोत. याला शास्त्रामध्ये भागत्याग लक्षण किंवा जगत व जगत लक्षण असं म्हटलेलं आहे. अशा तऱ्हेने याचं चिंतन करून महावाक्याच्या अंगाने आपणच परमात्म स्वरूप कसे आहोत असं चिंतन अपेक्षित आहे. हे चिंतन आपण जेव्हा ध्यानाच्या आधी हा मंत्र वगैरे म्हणतो त्याच्या आधी आपण आपल्याला मोकळा वेळ असेल त्याच्यामध्ये एकांतामध्ये याचं चिंतन करणं आवश्यक आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जो अशा तऱ्हेने साधना करणारा जो साधक असतो, ध्यान योग पर्व नित्यम असा जो साधक असतो, तो नित्य गुरुवाक्याचं चिंतन करीत असतो. गुरुवाक्याचे निळे निळे वेळ असं त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलेलं आहे. कसा वेळ जातो कळत नाही, त्याचं चिंतन करता करता कसा वेळ जातो त्याला कळत नाही, असं आपलं वास्तविकपणा व्हायला पाहिजे. असं चिंतन केल्यानंतर तेव्हा आपण ध्यानाचा किंवा मंत्रोपदेश म्हणू किंवा तो सगळं चिंतन त्याच्यामध्ये किंवा प्रत्येक शब्दाच्या उच्चारामध्ये आपल्या ठिकाणी स्वाभाविकपणे शब्दारहित शब्द न उमटतात असं आपल्याला जाणवून जात आणि तो भाव निर्माण होतो. मुख्यतः जीव आणि शिव याचा ऐक्याचा भाव आपण महावाक्याचा उच्चार करत असताना जो निर्माण व्हायला पाहिजे तो निर्माण होतो. म्हणून हे महात्मा महावाक्याचं मंत्रोपदेशामध्ये जे नाट्यसंप्रदायामध्ये सांगितलं जातं ओम तत्वम सोहम सहा किंवा श्रीम तत्वम सोहम सहा हे फक्त चिंता म्हणायचे पण त्याचं चिंतन मात्र आधी खूप करायचं आहे. तर महावाक्याचं जप करायचा नाही अशा तऱ्हेनी आधी चिंतन करून नंतर केवळ चिंता याचा उच्चार करून आपल्यामध्ये निश्चित प्रकारे तो भाव निर्माण होऊन पुढचं ध्यान आपण त्या ऐक्यतेच्या भावानी परमात्मा भावानी आपल्याला करायचं आहे.
स्वामीजी तुम्ही दरवर्षी 4 दिवस नागपूरला येऊन आमच्याकडून साधना करून घेता. सकाळ संध्याकाळ भजनचे कार्यक्रम असतात ते सर्व आपल्या पदरी पाडून घ्यावे असे वाटते. किती चांगलं आहे पण भगिनी वर्गाला आपला स्वधर्म म्हणून घरातील कामं आटपून हे करावे असे तुम्हालाही अपेक्षित आहे. अशा वेळी काही कामं बाजूला ठेवायची इच्छा होते व साधना शिबिर काढण्याचा आवडपणा करावा असे वाटते. हे अयोग्य असेल तर अयोग्य माणसं आहे त्यामुळे तर म्हणून पुढचा प्रश्न येतच नाही. त्याचं काही अयोग्य नाही. घरातली जेवढी बाजूला ठेवता येण्यासारखी कामं असतील तेवढी या काळात बाजूला ठेवा असं मी तुम्हाला सांगितलं. खरं म्हणजे तुम्हाला जे आता मिळत आहे त्याची किंमत जरा उशिरा तुम्हाला कळेल कधीतरी कळेल पण तेव्हा उशिरी झालेला असतो. बहिण वर्गाची मात्र ही जी अडचण आहे ही सर्वस्वी मान्य आहे. इथं जे पुरुष वर्गाचं आणि बहिणी वर्गाचं प्रमोशन आहे माझी कल्पना 60-40 असं असेल तर ते पुण्यातही तसंच पुण्यातही हेच प्रपोर्शन आहे. आणि पुण्याच्या रोजच्या केंद्रामध्ये देखील तसं प्रपोर्शन आहे. रोज याचा अर्थ पुण्यात बुधवार गुरुवार शनिवार रविवार अशी केंद्र चालतात. त्या केंद्रामध्ये भगिनी वर्ग आणि पुरुष वर्ग यांचं प्रमाण 60-40 असंच आहे. एखाद्या उत्सवाच्या वेळेला जेव्हा 700-800 मंडळी असतात तेव्हाही याच प्रपोर्शनमध्ये ते राहतात. याचा अर्थ असा आहे की भगिनी वर्गाला आपली घरातली सगळी कामं आटपून अर्थात तारांबळ होत असेल पण तरी देखील ते त्या जिद्दीनी करतात आणि येतात असाच त्याचा अर्थ आहे. तुम्ही हे सगळं मुळातच करताय. मला आश्चर्य वाटतं दिवाळीच्या दिवशी पाडवा असेल अथवा लक्ष्मी पूजनाच्या वेळेला हा तर संध्याकाळी पण पाडव्याच्या दिवशी सकाळचं महत्व आहे तरी देखील आपल्या केंद्रामध्ये ठासून उपस्थिती असते. दसऱ्याच्या दिवशी सकाळी 7 वाजता ध्यान असतं तर 6:15 पासून आत बसण्यासाठी जागा धरण्यासाठी म्हणून मोठ्या संख्येने जर कोणी येत असेल तर भगिनी वर्गच येतो. आणि तो कितीतरी नेटनेटका उत्तम भरजरी असे कपडे घालून पुरुष तसेही येतात. पण उत्तम रसिकतेने आणि सगळं नीट सांभाळून येतात याचं प्रमुख काय असेल? आपल्याकडे पूर्वी उपाध्याय म्हणून एक कुटुंब यायचं. त्या उपाध्याय काकू म्हणाल्या स्वामीजींचे कार्यक्रम जे असायचे रविवारी सकाळी स्वामीजींचं ज्ञानेश्वरीवर प्रवचन व्हायचं अध्यात्म मंगलधाममध्ये. आणि मग सत्यसाई लीलांमध्ये त्यांचा सत्संग व्हायचा. प्रवचन 6 ते 7:30 ध्यान आणि 7:30 ते 8:30 प्रवचन मग नमस्कार असं करून सगळी मंडळी घरी जाईपर्यंत अर्थात 9:30 व्हायचे आणि सत्संगाची वेळ 11. 60-40 या प्रपोर्शन मध्ये प्रतिनिवडला हजर सत्यसाई लीलांमध्ये. त्या म्हणाल्या की मी 2 दिवस शनिवारी त्यांचं दासबोधावरचं प्रवचन असायचं स्वामीजींचं, रविवारी सकाळी एवढे कार्यक्रम, रविवारी संध्याकाळी परत 6:30 ते 7:30 ते 1:30 असायचं. त्या म्हणाल्या की मी सांगून ठेवलेलं असायचं की हे जे 2 दिवस आहेत हे 2 दिवस मग आम्ही स्वयंपाक देखील त्या देशानेच करतो. अर्थात तुमच्या घरी हे चाललं पाहिजे. पण इडली वगैरे मुलांना आवडते, डोसे वगैरे आवडतात, आल्यावर पटकन करून वाढता येईल असं काहीतरी सकाळी आम्ही करतो आणि धावत परत इथं येतो, गेल्यावर परत करून वाढतो. सगळ्या आठवड्याचं प्लॅनिंगच असं असतं की 2 दिवस आपल्याला या पद्धतीने घालवायचे आहे, तुम्हाला 4 दिवस वर्षातून या पद्धतीने घालवायचे आहे, तुम्ही कसं प्लॅनिंग करा. याचं कारण असं की 4 दिवस स्वामीजी वेळ काढून नागपूरला येतात, पण तुम्हाला घरातून जर वेळ काढता येत नसेल तर कोणाबद्दल काय म्हणायचं. असं असल्यामुळं हा हवरटपणा करावा असं वाटतं तसा करा असं मी तुम्हाला सांगितलं आणि याच्यात काही अयोग्य नाही. घरच्या मंडळींकडून किमान एवढी अपेक्षा निश्चित राखा की या काळात त्यांनी तुम्हाला सहकार्य करावं आणि ते करतील. ज्यांच्या घरी अर्थात अशा प्रकारचं सहकार्य होत नाही असे असतात घरात लोक, पुरुष असतात, मुलं असतात किंवा महत्वाची त्यांची वर्ष असतात, अशा वेळेला तुमच्या मनाची किती तुकडोड होत असेल हे तुमचं तुम्हाला माहिती. संसार हा एक विचित्र असतो. संसारोयम अतीव विचित्र हा असं आचार्यांनी म्हटलेलं आहे. पण या अपेक्षित अशा आपल्या जीवनाच्या धन्यतेला अशा गोष्टी आपल्या सर्वांच्या हातून घडो अशी माझी याच्यावर प्रार्थना आहे. बाकी काही अजून प्रश्न आलेले आहेत पण त्याचा आपण उद्या घेऊया. कार्यक्रमाचा शेवट
आपल्याला करायचा आहे. वर्षा सरपंच एक भैरवी राडाचा अभंग सादर करताय म्हणून कार्यक्रमाच्या शेवटी घेतलाय. स्वामीजींना ज्याला पूर्ण ब्रह्मानंदाची प्राप्ती झाली त्यावेळेला आनंदाचा घालो असा त्यांचा अभंग आहे. अतिशय सुंदर गाता त्या
स्वामींचा अभंग आहे. आनंदातन हानं आनंदातन हानं करू
माझवासी ऐसी स्थिति जना